आकाशवाणी मुंबई श्रद्धा मुखेडकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. कृषी उत्पादनांचा शेतकऱ्यांना मिळणारा भाव आणि बाजारातल्या किरकोळ विक्री किमतीतली तफावत कमी करण्यासाठी सरकार समिती स्थापन करणार असल्याची शिवराज सिंग चौहान यांची माहिती. राज्यात परतीच्या पावसामुळे अनेक जिल्ह्यात पिकांचं नुकसान. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रवाशाकडून 8 कोटी रुपये किमतीचा गांजा जप्त. आणि कसोटी क्रिकेट मालिकेतल्या पहिल्या सामन्यात न्यूझीलंडचा भारतावर 8 गडी राखून विजय. मालिकेत 1-0 अशी घेतली आघाडी. कृषी उत्पादनं आणि बागायती उत्पादनांचा शेतकऱ्यांना मिळणारा भाव आणि या उत्पादनांची बाजारातली किरकोळ विक्री किंमत यातली तफावत कमी करण्यासाठी सरकार एक समिती स्थापन करणार आहे अशी माहिती केंद्रीय कृषी मंत्री शिवराज चौहान यांनी दिली. ते आज नवी दिल्लीत एका कृषी परिषदेत बोलत होते. शेतकरी आपला भाजीपाला 5 रुपये किलो भावानं विकतात आणि किरकोळ बाजारात मात्र तो 50 रुपये किलो भावानं विकला जातो. ही तफावत कमी करून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त लाभ मिळवून देण्याचं काम ही समिती करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. कृषी संशोधनाचे फायदे प्रयोगशाळेपासून शेतापर्यंत पोहोचवण्यासाठी पुढच्या महिन्यापासून कृषी चौपाल कार्यक्रमाचा प्रारंभ केला जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज वाराणसी मतदारसंघाच्या दौऱ्यावर असून 6,100 कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांचं लोकार्पण आणि उद्घाटन त्यांच्या हस्ते होत आहे. प्रधानमंत्र्यांनी आज दुपारी आरजे शंकर नेत्र रुग्णालयाचं उद्घाटन केलं. त्यानंतर ते दुपारी 4:30 वाराणसीतील सिगरा स्टेडियम इथं विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन करणार आहेत. वाराणसीच्या लालबहादूर शास्त्री आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नवीन टर्मिनल इमारतीची आणि विस्तारित धावपट्टीची पायाभरणी प्रधानमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. आग्रा दरभंगा आणि बागडोगरा विमानतळाच्या नवीन नागरी केंद्राची पायाभरणी प्रधानमंत्री दूरस्थ पद्धतीनं करणार आहेत. मध्य प्रदेशातलं रेवा विमानतळ आणि अंबिकापूरचं मा महामाया विमानतळ आणि सारस्वा विमानतळ यांच्या नवीन टर्मिनल इमारतींचं उद्घाटनही प्रधानमंत्र्यांच्या हस्ते दूरस्थ पद्धतीनं होणार आहे. खेलो इंडिया योजना आणि स्मार्ट सिटी मिशन अंतर्गत 210 कोटी रुपये खर्चून पुनर्विकास केलेल्या वाराणसी क्रीडा संकुलाचं उद्घाटनही प्रधानमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. दिवाळी आणि छठपूजा या सणांसाठी उत्तर आणि पूर्वेकडच्या राज्यांकडे जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेनं 570 विशेष फेऱ्या जाहीर केल्या आहेत. महाराष्ट्रातील मुंबई पुणे आणि नागपूरसह विविध ठिकाणाहून या फेऱ्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. 132 फेऱ्या मुंबईहून तर 146 फेऱ्या पुण्याहून निघणार आहेत. तर 108 फेऱ्या लातूर सावंतवाडी नागपूर पुणे कोल्हापूर नांदेड आणि इतर ठिकाणी पोहोचणार आहेत. या रेल्वेमध्ये वातानुकूलित शयनयान आणि सर्वसाधारण डब्यांचा समावेश आहे. दक्षिणेकडच्या करीमनगर कोचुवेली काझीपेट आणि बेंगळुरूसाठी 84 फेऱ्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. अधिक माहिती आणि सविस्तर वेळापत्रक प्रवासी www.enquiry.indianrail.gov.in या संकेतस्थळावरून किंवा NTES ॲपच्या माध्यमातून जाणून घेऊ शकतील. राज्यात परतीच्या पावसानं जोर धरला असून अनेक जिल्ह्यात पिकांचं नुकसान झालं आहे. अमरावती जिल्ह्यात कालपासून झालेल्या पावसामुळे शेतात असलेल्या सोयाबीनला त्याचा फटका बसला आहे. काही शेतकऱ्यांनी सोयाबीन घरी आणलं असलं तरी शेतात पडून असलेलं सोयाबीन खराब होण्याची भीती आहे. काही ठिकाणी तुरीला आलेल्या फुलोऱ्याला मोठ्या प्रमाणात फटका बसण्याची शक्यता आहे. भंडारा जिल्ह्यात काल झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतात पाणी साचलं असून कापून ठेवलेल्या धान पिकाचं नुकसान झालं. नांदेड जिल्ह्यात सुद्धा अतिवृष्टीची नोंद झाली. आज सकाळी अप्पर मानार धरणाचे 5 तर विष्णुपुरी प्रकल्पाचा 1 दरवाजा उघडला आहे. यंदा 106.93% पावसाची नोंद झाली असून पावसानं सरासरी ओलांडल्याचं वृत्त आहे. बीड जिल्ह्यातल्या गेवराई विधानसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार प्रियंका खेडकर यांनी आज चकलांबा गावातून प्रचाराला सुरुवात केली. महायुती आणि महाविकास आघाडीकडून उमेदवार जाहीर होण्यापूर्वीच वंचित बहुजन आघाडीनं गेवराईत आपला उमेदवार जाहीर केला आहे. गेवराई विधानसभा मतदारसंघात पंडित आणि पवार या दोन राजकीय कुटुंबात सत्ता राहिली आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या फुटीनंतर विधानसभा निवडणुकीचं समीकरण बदललं आहे. अजित पवार गटाकडून विजयसिंह पंडित तर महाविकास आघाडीकडून लक्ष्मण पवार यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. श्रोते हो, विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं 18वा विधानसभा मतदारसंघाचा हा कार्यक्रम दररोज संध्याकाळी 7:10 अस्मिता वाहिनीसह प्रादेशिक वृत्त विभागाच्या यूट्यूबवरून प्रसारित केला जात आहे. या कार्यक्रमात आज नाशिक जिल्ह्यातल्या 8 मतदारसंघांचा आढावा आपल्याला ऐकता येईल. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर काल बँकॉकहून आलेल्या एका प्रवाशाकडून सुमारे 8 किलोहून अधिक गांजा जप्त करण्यात आला असून या गांजाची किंमत अंदाजे 8 कोटी रुपये इतकी आहे. या प्रवाशाने हा गांजा खिळणी आणि अन्नपदार्थांच्या डब्यात लपवला होता. या व्यक्तीला अंमली पदार्थ नियंत्रण कायद्याखाली अटक करण्यात आली असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. कसोटी क्रिकेटच्या पहिल्या सामन्यात न्यूझीलंडनं भारताचा 8 गडी राखून पराभव करत मालिकेत 1-0 आघाडी घेतली आहे. भारताने दुसरा डाव काल 462 धावांवर आटोपल्यानंतर न्यूझीलंडसमोर 107 धावांचं लक्ष ठेवलं होतं. 2 गड्यांच्या मोबदल्यात न्यूझीलंडनं हे लक्ष पूर्ण केलं आणि भारतावर विजय मिळवला. विधानसभा निवडणुकीत ज्या मतदारसंघात निवडून येण्याची शक्यता आहे तिथं उमेदवार उभे करावेत, तसंच इतर ठिकाणी मराठा आरक्षणाला समर्थन देणाऱ्याला मतदान करावं असं आवाहन मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी केलं. जालना जिल्ह्यातल्या आंतरवली सराटी इथं सभेत ते आज बोलत होते. कोणत्या मतदारसंघात मराठा समाजाची ताकद आहे हे तपासणं गरजेचं आहे असं जरांगे यावेळी म्हणाले. भाजपाचे बीड जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी आज पक्षाला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय जाहीर केला. दुसऱ्या कोणत्या पक्षात जाणार हे त्यांनी स्पष्ट केलं नसून याबाबत लवकरच निर्णय घेऊ असं त्यांनी सांगितलं. राज्यात आचारसंहिता लागू झाल्यापासून सी व्हिजिल या ऍपवर आतापर्यंत 576 तक्रारी आल्या असून त्यातल्या 563 तक्रारी निकाली काढण्यात आल्याची माहिती अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉ किरण कुलकर्णी यांनी दिली. आचारसंहिता लागू झाल्यानंतर शासकीय सार्वजनिक खासगी जागेतल्या विनापरवानगी लावलेल्या जवळपास 7 लाख जाहिराती काढल्या, तसंच बेकायदेशीर पैसे, दारू, अंमली पदार्थ इत्यादी मिळून 14.90 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याचं कुलकर्णी यांनी सांगितलं. धाराशिव जिल्ह्यातल्या तुळजापूरचे माजी आमदार नरेंद्र बोरगावकर यांचं आज पहाटे पुण्यात एका खासगी रुग्णालयात निधन झालं. ते 87 वर्षांचे होते. बोरगावकर यांनी लातूर, बीड, धाराशिव या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाचं काही काळ प्रतिनिधित्व केलं होतं. तत्कालीन उस्मानाबाद जिल्हा परिषदेचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केलं होतं. त्यांच्या पार्थिव देहावर आज तुळजापूर इथं अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. रायगड जिल्ह्यातल्या हरिहरेश्वर इथं वादात एका महिलेच्या अंगावर गाडी घातल्यानं तिचा मृत्यू झाला आहे. हॉटेलच्या रूम भाड्यावरून झालेल्या वादामुळे कार चालकानं महिलेच्या अंगावर कार चढवल्याची माहिती पोलिसांनी दिली. कारमधल्या 3 जणांना ताब्यात घेतल्याचीही पोलिसांनी माहिती दिली आहे. तेलंगणा लोकसेवा आयोगाच्या गट 1 सेवेच्या उमेदवाराचं समर्थन करत सुरू असलेल्या विरोध प्रदर्शनात सहभागी झाल्याबद्दल तेलंगणा पोलिसांनी केंद्रीय गृहराज्यमंत्री बंडी संजय कुमार यांना अटक केली. हे उमेदवार भरती प्रक्रिया आणि आरक्षणासंदर्भात सरकारच्या काही आदेशांच्या अंमलबजावणीला विरोध दर्शवत मुख्य परीक्षा स्थगित करण्याची मागणी करत होते. संजय कुमार यांनी काल विरोध प्रदर्शन करणाऱ्या परीक्षार्थींची भेट घेतली होती. ठळक बातम्या पुन्हा एकदा. कृषी उत्पादनांचा शेतकऱ्यांना मिळणारा भाव आणि बाजारातल्या किरकोळ विक्री किमतीतली तफावत कमी करण्यासाठी सरकार समिती स्थापन करणार असल्याची शिवराज सिंग चौहान यांची माहिती. राज्यात परतीच्या पावसामुळे अनेक जिल्ह्यात पिकांचं नुकसान. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रवाशाकडून 8 कोटी रुपये किमतीचा गांजा जप्त. आणि कसोटी क्रिकेट मालिकेतल्या पहिल्या सामन्यात न्यूझीलंडचा भारतावर 8 गडी राखून विजय. मालिकेत 1-0 अशी घेतली आघाडी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.